श्री दासबोध दशक नववा गुणरूप समास दहावा स्थिति निरूपण
श्री राम देवळा मध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक म्हणून एकी सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले परी ते ब्राह्मणा परी सभले कैसे मानावे ब्राह्मणा मध्ये कोणी नेमस्त कोणी झाले अव्याव्यस्त आणि स्वान सदा ध्यानस्त परी ते उत्तम नव्हे ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे मार्जर लक्ष विषयी शाहाणे परी ब्राह्मणा परेस विशेष कोणे म्हणावे तयासी ब्राह्मण पाहे भेदा भेद मक्षिका सर्वास अभेद परिती सजाला ज्ञान बोध हे तो न घडे की उंच वस्त्रे नीच ल्याला आणि समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती बाह्याकार केला अधिक परी तो अवघा लौकिक येथे पाहिजे मुख्य एक अंतरनिष्ठा लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही जाला मुख्य देवास चुकला तो आत्मघात की देवास भजता देवलोक पित्रास भजता पितृलोक भूतास भजता भूतलोक पाविजे तो जेणे जयास भजावे तेणे त्या लोकासी जावे निर्गुणी भजता भावे निर्गुणची स्वये निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे देव पाहता निराकार आपला तो माईक विचार सोहम आत्मा हा निर्धार बाणून गेला आता अनुमान तो काई वस्तु आहे वस्तुचा ठाई देह भाव काहीच नाही धांडोळीता सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान मुक्तास आणि बंधन आडळे ना साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे आता साधकाच्या नावे शून्याकार कुल्हाड पावला राजपदवी आता रासभे कासया राखावी कुल्हाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे तैसा अवघा वृत्ती भाव नाना साधनांचा उपाव साध्य झालिया कैचा ठाव साधनासी साधने काये साधावे नेमे काये फळ घ्यावे आपण वस्तु भरंगळावे कासयासी देह तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्मीचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पाहा उगेचे पाहाता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा आत्मा आहे आत्मपणे जीव आहे जीवपणे माया आहे मायापणे विस्तारली ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सकळ शोधून पाहे तुचे ज्ञानी शोधू जाणे सकळासी परी पाहू नेणे आपणासी ऐसा ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे ते वृत्तिरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले, प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत, उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे। फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक स्वयची होईजे, रंक होता राजा झाला बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा, वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधु ज्या कारणे नाना सायास करीते, ते ब्रह्मरूप आपणची आंगे सारा सार विचार प्रसंगे, करणे न करणे वाऊगे काहीच नाही, रंक राज आज्ञेसी भ्याले तेची पुढे राजा झाले, मग ते भयेचे उडाले रंकपणा सरीसे, वेदे वेदाज्ञेने चालावे सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे, अमृते सेवावे अमृत अनंते पाहावा अनंत, भगवन्ते लक्षावा भगवन्त कोण्या प्रकारे, संते असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे, अंजने ल्यावे अंजन धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे, साध्य करावे साधनासी ध्येये धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे।
इति श्री दास बोधे गुरुशिष्य संवादे स्थिति निरूपण नाम समास दहावा।